पंगुं लंगयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन क्रतितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतां वृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्ददामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतं सुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदै साङ्ग पदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्थान्तं न पितु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुपः स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक क्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामभत् सोऽहं योगवरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदम् उत्तुंगदिं वत्सलम् सोऽहं बोधसुचित्वपूर्ण सततम् तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वामकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनांकितम्। एक नम्र विनंती आहे, सर्वांनी आपले मोबाईल्स चेक करून घ्या, सायलेंट वर करावेत किंवा अथवा स्विच ऑफ करावेत। श्रीराम। ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः, ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। आज 25 ते 35 वयोगटाच्या युवा स्नेह कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे प्रार्थना। कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, ही श्री रामदासांच्या चौपदीतील एक गोड ओळ। कोणी अत्यंत आर्ततेने व शरणागत भावाने परमेश्वराला हाक देईल, त्यासाठी प्रार्थना ही एक विलक्षण व विश्वसनीय अशी एक साधनाच आहे। संकट आले, कसली काळजी असेल, काही त्रास असेल, तर आपण देवाला प्रार्थना करतो, त्यामागे भावना एकच असते, विनवणी। पण प्रार्थना म्हणजे नक्की काय, ती कशासाठी करता येते, कशासाठी करावी व त्याचा परिणाम काय, प्रार्थनेचा परमार्थासाठी उत्तम उपयोग कसा करावा, अशा काही प्रश्नांवर अभ्यास करायचा प्रयत्न आम्ही केला आहे। निखळ मानसशास्त्रीय सत्याप्रमाणे प्रार्थना म्हणजे विश्वास, कन्व्हिक्शन, आणि त्या विश्वासा आधारे केलेले गेलेले काही मागणे। कोणाकडे? तर जो सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्व सत्ताधीश असा आहे। थोडक्यात आपल्याला बळ देणाऱ्या शक्तीची प्रार्थना म्हणजे आपल्या सद्गुरूंची प्रार्थना। मुळात प्रार्थना हे एक कर्मच आहे, आणि जसे आपण गीतेत कर्माविषयी वाचतो ऐकतो, परमार्थासाठी लागणारी काही विशिष्ट कर्मे, आचार विचार, मर्यादित देहभावना व इच्छा, तसंच प्रार्थना ही एक अपेक्षित कर्म आहे। परमार्थासाठी प्रार्थनेच्या वेळी मनोभाव असा असावा की ज्याची प्रार्थना करतो तो भगवंत मोठा, अतिशय उदार व कृपाळू आहे, आणि प्रार्थना करणारा जीव हा अत्यंत अल्प व पामर आहे। प्रार्थना ही कधी व कुठेही करता येणारी येण्यासारखी अशी सहज साधना आहे। ती वारंवार केल्याने एक पॉझिटिव्ह फिलिंग येते व उत्साहही येतो। या प्रार्थनेत काही ऐहिक व लौकिक मागणी नसावी। सद्गुरूंना अपेक्षित आहेत अशा गुणांच्या अंगीकरणासाठी प्रार्थना करावी। बऱ्याचदा आपलं असं होतं की बदलत्या वयोगटाप्रमाणे आयुष्यात येणारे चॅलेंजेस किंवा अडथळे, त्याप्रमाणे आपल्या प्रार्थनाही बदलत असतात। कधी चांगल्या मार्क्सची तर कधी उत्तम नोकरीची, पुढे आई वडिलांच्या व आप्तेष्टांच्या उत्तम तब्येतीची, सद्गुरूंच्या जास्तीत जास्त सहवासाची, तर कधी सुखशांतीची। पण जसे विनोबा म्हणतात, प्रयत्नवादाच्या प्रतिज्ञेशिवाय प्रार्थनेला काही अर्थ नाही, व प्रतिज्ञेतील प्रार्थनेतील भावही तितकाच महत्वाचा। परीक्षेतील मार्क, नोकरी, मिळणारा पैसा या रुटीन गोष्टींसाठी प्रार्थनेचा वापर करावा का, तर तो कमीच असावा। आणि जी गोष्ट दुर्मिळ आहे, प्रारब्धाने मिळते, म्हणजेच सद्गुरूंची भेट व कृपा, अशा सद्गुरूंना जे आवडते म्हणजेच नैमित्तिक साधना, त्यासाठी प्रार्थना करावी। आजच्या या कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये आपल्याकडून कोणतेही यश चुकीच्या मार्गाने मिळवण्याची बुद्धी होऊ नये, अशी प्रार्थना करावी। आत्मविश्वास व प्रयत्नासाठी लागणारा उत्साह, जे दोन्ही परमार्थात गरजेचे आहेत, त्यासाठीही जरूर प्रार्थना करावी। मध्यंतरी सत्संगात स्वामीजी प्रार्थनेवरून सांगत होते की आपण ऐहिक मागणे सद्गुरूंकडे मागतो खरे, पण तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपल्या कल्याणासाठीच्या गोष्टींबाबत आपल्याला सद्गुरूंपेक्षा जास्त कळते की काय, त्यामुळे शक्यतो अशा प्रार्थना टाळाव्यातच। माधवनाथ स्वामी देखील म्हणायचे, तिन्ही संध्याची वेळ ही अस्वस्थ करणारी अशी कातर वेळ असते, अशा वेळी भगवंतापुढे बसून मोठ्या प्रेमाने व आर्ततेने प्रार्थना म्हणाव्यात, त्याने मनाला बळ मिळते व शांतही वाटते। म्हणूनच आपल्या संस्कृतीत प्रार्थनेला विशेष महत्व आहे। श्री समर्थ रामदास जेव्हा अशाच साधकदशेत होते, तेव्हा तेही अशाच तळमळतेने रामरायाला प्रार्थना करीत। याच वेळची करुणाष्टके व चौपदी। चौपदीतील काही गोड ओळी, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, सज्जन संगती मज दे रे राम, अलिप्तपणा मज दे रे राम। आपल्या ठिकाणी अलिप्तपणा, सावधपणा, सज्जन संगती, अनन्य सेवा इत्यादी गुणांच्या अंगीकरणासाठी या प्रार्थना त्यांनी लिहिल्या। पण पुढे ते महत्वाचे मागणे असे मागतात की या गुणांबरोबर जो अहंकार येतो तो बाजूला सारून वागण्याची बुद्धी भगवंत तुझ्याच कृपेने मला होऊ देत। यातल्याच काही गुणांचा अभ्यास आम्ही सर्वांनी केला आहे। आता सद्भक्त सौ ऋचादेव सावधपणावर आपले चिंतन व्यक्त करेल। ऋचा ही एक गृहिणी आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। ऑक्टोबर महिन्यातील युवा स्नेह या कार्यक्रमात सावध पण मज दे रे राम या समर्थांच्या चौपदीतील प्रार्थनेच्या अंगाने मला बोलायचे आहे असे कळल्यावर मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलणार असल्यामुळे साहजिकच खूप टेन्शन आले होते. त्यामुळे खरं तर सावधपणावर चिंतन करण्यापेक्षा आपलं लेखन तसंच प्रेझेंटेशन कसं उत्तम होईल याबाबतच मी जास्त सावध होते. याच्या अतिविचारांनी नक्की काय लिहावं हेच सुचत नव्हतं आणि विचारांना देखील नेमकी दिशा मिळत नव्हती. सगळी शक्ती नुसती विचार करण्यातच खर्च होत होती. पण ग्रुपमधील इतर साधक साधिकांनी सांगितले सावधपण हा निव्वळ बोलण्याचा किंवा प्रेझेंटेशनचा विषय नसून त्याचा दैनंदिन जीवनात अभ्यास करायचा आहे. आधी तू चिंतन कर, अभ्यास कर. त्याप्रमाणे मी मनापासून चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि पूजनीय स्वामीजींची सेवा हा भाव मनात ठेवून जे चिंतन माझ्याकडून घडले आहे ते आपणा सर्वांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करते. उत्तम साधकाची जी लक्षणे आहेत त्यात सावधपण हे मुख्य लक्षण आहे. समर्थ म्हणतात उत्तम साधक हा सर्व विषयी सावध असावा. समर्थ रामदास स्वामींनी श्रीरामांना प्रार्थना केली आहे भगवंताजवळ काय मागणे मागावे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे समर्थांची कोमळ वाचा दे रे राम ही चौपदी आहे. त्यात समर्थांनी देखील श्रीरामांना सावधपण माझ दे रे राम अशी प्रार्थना केली आहे. जे स्वतः साक्षात सावधपणाचे मूर्तिमंत उदाहरण होते जे वयाच्या 13व्या वर्षीत सावधान हा शब्द ऐकताच सावध होऊन विवाह बंधनापासून दूर गेले. त्यांनी सावधपण माझ दे रे राम अशी प्रार्थना केली म्हणजे त्यांना नेमकं काय अपेक्षित असेल. भगवंताजवळ मागणं मागताना काय मागावं हे तर त्यांनी सूचित केलंच आहे. त्यातही सावधपणाची मागणी करताना अतिशय उच्च पातळीवरचे टोकाचे सावधपण त्यांना अपेक्षित असावे. दैनंदिन व्यवहारातील सावधपण हे अध्यारूतच आहे. हे सगळं व्यवस्थित सांभाळून त्या पलीकडील पारमार्थिक सावधपण त्यांनी आपल्यासाठी मागितले असेल का. एकनाथ महाराज तर म्हणतात उठा की माय बाप कशी लागली झोप हुजूर जाऊन या एवढी सुकवा खेप. इथे एकनाथ महाराज आपल्याला जागृत करत आहेत, सावध करत आहेत. ते आपल्याला सांगतात की गाफील राहू नका, सावध व्हा, एवढी खेप चुकवा, म्हणजेच परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकू नका, त्याकरताच हे जीवन आहे. महाराज आपल्याला बेसावधपणाच्या निद्रेतून जागे करत आहेत आणि आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपले चित्त स्थिर सावध करण्यास सांगत आहेत. आपल्या बाबतीत असं होतं की देहभावाला चिपटून बसल्यामुळे म्हणजेच बळकट देहबुद्धीमुळे आपल्यामध्ये विकार उद्भवतात आणि आपण त्यांना बळी पडतो. उदाहरणार्थ भीती, चिंता, क्रोध, मोह, मत्सर, खिन्नता इत्यादी. कुणाजवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला पाहून आपल्याला धक्का बसतो आणि आपण भीतीने घेरले जातो. आपल्या जवळची व्यक्ती आपल्यातून गेल्याचे दुःख तर असतेच, त्याचबरोबर आपल्या अस्तित्वाची अनिश्चितता, अशाश्वतता मनात घर करून बसते आणि भीती वाटायला लागते. अशा प्रकारे मनात भय उत्पन्न करणाऱ्या वृत्ती डोकं वर काढायला लागतात. ध्यानात ज्याप्रमाणे आपण वृत्ती उठू न देण्याचा किंवा वृत्तींबरोबर वाहवत न जाण्याचा अभ्यास करतो तसाच अभ्यास, तेच सावधपण व्यवहारातील अशा घटनांमध्ये टिकवले पाहिजे. फक्त मृत्यूच्याच बाबतीत नाही तर रोजच्या जीवनात इतरही तशा म्हणायला गेल्या तर अगदी साध्या साध्या गोष्टी असतात. अगदी नातेवाईकांनी किंवा मित्रमंडळींपैकी कुणी नवीन आधुनिक सुखसोयींनी युक्त वेल फर्निश्ड फ्लॅट घेतला की आनंद निश्चितच होतो, पण कुठेतरी त्यांचं नवीन घर आपल्या मनात घर करून बसतं. किंवा मैत्रिणीची सुंदरशी साडी किंवा ड्रेस, नकळत मनात विचार उठू लागतात. खरं तर आपल्याकडेही काही कमी नसतं, पण आपलं घर अचानक साधत वाटायला लागतं. आपल्याकडे साड्या जरा कमीच आहेत असंही वाटू शकतं. मग उगीच चार चौघात वावरताना कॉन्शियसनेस वाढतो, दुसऱ्यांकडे जे आहे त्याचा मोह वाटू लागतो आणि आपल्याकडे काहीतरी कमी आहे ही भावना मनात निर्माण होऊन मनाला खिन्नता येते. मात्र आपल्यामध्ये सावधपण नाही असे मुळीच नाही, पण ते सावधपण चुकीच्या ठिकाणी केंद्रित झाले आहे. आपण दिसतो कसे, आपण बोलतो कसे, आपला पोशाख, चार चौघातील आपला अपिअरन्स, आपल्याला कुणी काही बोलेल का, कुणी हसेल का, आपल्याला मिळणारा मान अपमान, या आणि अशा गोष्टींबद्दलच आपण जास्त जागरूक असतो. सर्वसाधारणपणे नवीन लग्न झालेल्या मुलींचं असं होतं, नवीन घर, नवीन वातावरण, नवीन माणसं आणि या सगळ्यांचं लक्ष घरात आलेल्या नवीन सुनेकडेच असतं. अशा वेळी वरील गोष्टींबद्दल त्या फार कॉन्शियस असतात. मीही होते आणि आज आईच्या भूमिकेतून मुलाला चांगल्या सवयी लावताना माझ्या अंगी त्या सवयी आहेत का हे जाणीवपूर्वक बघावं लागतं. साध्या साध्या गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या आहेत. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे, किंवा त्याला चांगलं खाण्याची सवय लावताना आम्हाला मोठ्या माणसांना वरचेवर हॉटेलिंगची सवय लागली आहे का? या बाबतीत फारच दक्ष राहावी लागते आणि या सर्वच बाबतीत सावध राहण्याचा प्रयत्न स्वामीजींच्या कृपेने खरोखरच माझ्याकडून केला जातो. दसऱ्याच्या आदल्या दिवशी एकाएकी इन्फेक्शनमुळे माझा घसा खूप सुजला होता. घसा खूपच दुखत असल्यामुळे काहीही खाता पिता येत नव्हते. आवाजही पूर्ण बंद झाला होता त्यामुळे अजिबात बोलता येत नव्हते. त्या दिवशी पूर्ण दिवसभर मी पाटी पेन्सिल घेऊन घरातील इतरांशी कम्युनिकेट करत होते. त्या दिवशी मला अगदी तीव्रतेने जाणीव झाली की रोजच्या रोज खाणं पिणं बोलणं या गोष्टी किती सहजपणे घेतल्या जातात. आपल्याला भूक लागली की आपण खातो, तहान लागली की पाणी पितो आणि काही बोलावंसं वाटलं तर बोलतो. भगवंताने आपल्याला काय दिले आहे याची कधी किंमत नव्हती असं नाही, पण त्या दिवशी मात्र प्रकर्षाने जाणवली. बऱ्याचदा नको त्या वेळेला नको ते खाल्लं प्यायलं जातं. त्यावेळी आपल्याला भूक आहे की नाही याचा फारसा विचार केला जात नाही. आपण सावध नसतो. बोलतानाही तेच होतं, बोलता येतं म्हणून आपल्या बोलण्याने कधी इतर माणसं दुखावली जातील याचं त्यावेळी भान नसतं कारण आपण सावध नसतो. स्वामीजी, असे सगळे विचार त्यावेळी मनात येऊन गेले. आता खाण्यापिण्याच्या आणि बोलण्याच्या बाबतीत सावध राहण्याचा मी खरंच प्रयत्न करत आहे. तसंच आपण एकदा आम्हाला सांगितलं होतं की आजचा दिवस हा आपला शेवटचा दिवस आहे असे समजून प्रत्येकाने आपले जीवन जगले पाहिजे. माझ्याकडून अशा प्रकारे जगण्याचा प्रयत्न केला जात आहे. निदान सावध होऊन प्रयत्न करण्यास सुरुवात नक्कीच झालीय. हळूहळू आपल्या कृपेने निश्चितच सुधारणा होईल. आपली नित्यकर्म करताना राम करता आहे आणि तो आपल्याकडून ती कर्म करून घेत आहे अशा प्रकारची दृढ श्रद्धा दृढ भाव आपल्या ठिकाणी असायला पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी दासबोधात एका ओवीत सांगतात. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. या ठिकाणी आपण जर बेसावध असू तर आपले लक्ष कर्मफलाकडेच असते आणि त्यामुळे आपण बऱ्याचदा दुःखीत होतो. पण तसं प्रत्येक साधकाला कर्मात सावधानता अनुसंधान ठेवता येईलच असं नाही. मग त्यावेळी स्वामीजी तुम्ही सांगता त्याप्रमाणे नित्यकर्माच्या सुरुवातीला सावध राहून सोहमचा श्वास घेऊन काही क्षण डोळे मिटते आणि ते कर्म पूर्ण झालं की परत एकदा सावधपणे सोहमचा श्वास घेते. समर्थांकडून हेच टोकाचं सावधपण आपल्याला शिकायला मिळतं. समर्थ संपूर्ण दासबोध लिहून झाल्यावर शेवटी लिहितात, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. स्वामीजी, असा पराकोटीचा टोकाचा परमार्थातील सावधपणा अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सर्वांच्या जीवनात व्यापून राहो ही प्रार्थना आम्हा सर्वांच्या वतीने मी आपल्या चरणी करते. हरिओम तत्सत.
सद्भक्त सौर ऋचाच्या चिंतनातून मातृत्वाचा सावधपणा, मृत्यूबद्दलचा सावधपणा व इतरांबरोबर कम्पॅरिझन केल्याने होणाऱ्या इच्छांबद्दलचं सावधपणा याचे महत्व दिसून येते. आता सद्भक्त अक्षय उत्तरवार अलिप्तपणावर आपले चिंतन सादर करेल. अक्षय हा व्यवसायाने डॉक्टर असून भूलतज्ञ आहे.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. अलिप्तपणा या विषयाचं चिंतन करताना ही एक अनुसरण करण्याचीच गोष्ट अधिक आहे हे सुरुवातीलाच लक्षात आलं. जन्माला आल्यापासून आपण निरनिराळे लेप स्वतःला लावून घेत असतो. हे लेप जणू वज्रलेपच आहेत असे साधकाला वाटत असते. स्वरूपबोध प्राप्त करण्यासाठी हे सारे लेप उतरवून आपल्या मूळ स्वरूपाला पाहणं म्हणजे अलिप्तपण. हा अभ्यास ही एक नवी जागृतीच होती. देहबुद्धी बळकट असल्याने हे वेगळं होणं किती अवघड आहे हे समजलं. याचमुळे आपण कुठे आहोत आणि किती मजल मारायची आहे तेही कळलं. कसले कसले लेप आहेत आपल्या देहावर, मनावर, बुद्धीवर यावर काही विचार केला. कामाच्या ठिकाणी असो वा नसो एक अदृश्य एप्रन घालून फिरणारा मी डॉक्टर. आपलं भौतिक ज्ञान आणि उपाधीचा लेप मोठा बलवत्तर असतो. जितकी मोठी उपाधी तितकं अलिप्त होणं दुस्तर. स्वामीजी, हा डॉक्टरकीचा चष्मा काही उतरता उतरत नाही. जणू काही मी आभाळालाच हात लावले आहेत. या चिंतनाने हा लेप प्रकर्षाने जाणवला. एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी रुग्णालय किंवा तत्सम काम नसेल तर स्वतःची ओळख डॉक्टर म्हणून करून देत नाही. जर विचारलं तरच सांगतो. कोणी आप्तांनी डॉक्टर म्हणून हाक मारली तरी आतून नकोसं वाटतं. कारण हा माझा व्यवसाय आहे, तो हॉस्पिटल पुरताच मर्यादित आहे, मी तो नाही. कामाचा झबडगा तर चालूच असतो. सकाम कर्मांमुळे भल्याबुऱ्या कर्मांचाही लेप मला लागू शकतो. हे लेप उतरवण्यासाठी कामाला सुरुवात करताना कधीमध्ये आणि विसरलो तर नंतरही मी कर्मदेवाला अर्पण करतो. या भावनेमुळे यश अपयश यांनी येणाऱ्या अस्थिरतेला थोडेतरी कमी करता आले आहे. बरेचदा जमत नाही, पण जेव्हा जमते आहे ते तुमच्यामुळेच. एकदा एका मित्राला मी खूप दिवसांपासून फोन करत होतो, तो कसलाच प्रतिसाद देत नव्हता. मी उद्विग्न होऊन त्याला SMS करून त्याबद्दल खेद व्यक्त केला की निदान काहीतरी उत्तर द्यावे. स्नेहाचा ममतेचाही एक लेप असतो. ज्याच्यावर ममत्व स्नेह आहे त्यावर मी स्वामित्वच गाजू लागलो होतो. लोक सदैव तुमच्या मनाप्रमाणे वागणारच नाही, भले तुम्ही कितीही जवळचे असा. अशा स्नेहाचंही मग त्यांच्यापक्षी ओझ होतं आणि माझ्यापक्षी एखादी नवी उपाधी येऊन जोडते. हाही लेपच आहे हे कळणंही मग सुरुवातच आहे अलिप्तपणाची. काम, क्रोध, मोह, दंभ हे विकारही लेपच होतात. क्रोधातच पाहना, ऑपरेशन थिएटरमध्ये एकदा लोकल एनेस्थेशियामध्ये केस चालू होती. तिथे आम्ही स्टँडबाय असतो, म्हणजे गरज पडली तरच बुलीची औषधे देतो. एक महिला शस्त्रक्रियेआधीच ओरडू लागली. अर्धवट माहिती मिळाल्याने चुकीचं काहीतरी ऐकून ती गांगरून गेली होती. त्यात तिचा काय दोष होता? पण दिवसभर पळापळीने बेजार झाल्याने माझाही पारा चढला. मी तिचे हात घट्ट धरून ओरडू लागलो. रागाचा भर ओसरला आणि काही क्षणातच शांत झालो. आपलंच काहीतरी चुकतंय असं वाटलं. मी तिला शांतपणे सर्व काही समजून सांगितलं आणि शस्त्रक्रिया अगदी व्यवस्थित पार पडली. माझ्या लिप्तपणाने वास्तवातल्या प्रत्येक प्रसंगाला व्यक्तीला मी माझ्या विकारांची झालर लावली होती. नीट समजून घेतलं नव्हतं. स्वामीजी, हा सुरुवातीचा आवेग काही आवरता आला नाही म्हणून तुमची माफी मागतो. अविचार आणि देहभावना वाढेल अशा कित्येक प्रसंगातून दूरच राहता येत नाही. एकदा काम संपल्यानंतर सहकारी इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता कुचाळटक्या करू लागले. मीही कितीतरी वेळ तिथेच बसून होतो. मग नंतर फार चुकल्यासारखं वाटलं. परत मात्र तशा ठिकाणी फार वेळ रेंगाळलो नाही. साधकासाठी सर्वात मोठा लेप देहबुद्धीचा असतो. ध्यानातील साक्षीत्व अधिक वाढवणे, मध्यवर्ती संकल्पांच्या विचाराबरोबर मी साक्षी अलिप्त आहे असे पालुपत जोडून विचार करणे, या तऱ्हेने देहबुद्धीपासून अलिप्त राहण्यासाठी अभ्यास केला गेला. हे फार तार्किक होऊ नये म्हणून आपण स्वामीजींचे बोट धरून चाललो आहोत. ते जसे अलिप्त तसे आपणही अलिप्त असा भाव. तर कधी मोठे स्वामीजी म्हणतात तसे, मी कोणी नाही, माझे कोणी नाही, मला काही नको, मी सच्चिदानंद घन आत्मा आहे असा विचार केला. हे सारं करताना आपण कोणीतरी मोठेच लागून गेलो आहोत असे वाटू शकते. खोटे का बोलू, कधी वाटतेही. साधनेचा आणि साधकत्वाचाही लेप लागू शकतो. म्हणूनच मग रात्री झोपताना आजचा सारा अभ्यास स्वामीजींना अर्पण करून त्यातून मोकळे होण्याचा प्रयत्न केला. रोज रिकामे व्हावे, आपल्या चरणी लीन व्हावे ही इच्छा मनात आणली. हा सारा एक युद्धाभ्यासच आहे असे वाटते. समर्थांनी साधकाला वीराची उपमा दिली आहे. विकल्पाचा केला वधू, थापे मारिला भवसिंधू. भगवंतही अलिप्तपणाला असंग शस्त्राचीच उपमा देतात. आम्ही स्वामीजींचे मावळे होऊन त्यांना जे हवं ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रार्थनेच्या संकल्पनेचा विचार करताना कळलं की मला किती जमलं आहे. कितीही ठरवलं तरी माझ्यात किती अधिक मर्यादा आहेत. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणवनी करुणा हे बोलतो दीनवाचा. हा समर्थांचा भाव उमगू लागला. ते म्हणतात, रोज रोज त्याच त्याच चुका करून मी श्रांत झालो आहे रे रामा. आता यापुढे तूच नेऊ शकतोस, तूच देऊ शकतोस, मला तुझाच एक आधार आहे. जे जमलं नाही ते मागताना रोज रात्री प्रार्थना केली, तीच ऊर्जा घेऊन रोज नवा प्रयत्न केला. नव्हे तो तुम्हीच करवला. जिथे यत्न थांबतात तिथे प्रार्थनेची सुरुवात होते. प्रार्थना ही यत्नांची परिणती आणि माझ्यात असलेल्या अहंकाराची पूर्णाहुती व्हावी हीच आस ठेवली. समर्थांच्या या चौपदीचाही असाच अर्थ असावा असे वाटले. याच भावनेने त्यांचा परमार्थही तेजस्वी तरीही तरल झाला आहे. हे चिंतन प्रगट कसे करावे हे कळतही नव्हते. साधक मित्रांच्या रूपाने आपणच येऊन मार्गदर्शन केले अशी माझी श्रद्धा आहे. पण हे लिहिलं गेलं आहे ते या देहाच्या ओबडदोबड मुशीतून. त्यातलं किती जमलं कळत नाही, पण माऊलींच्याच वचनांचा आधार घ्यावासा वाटतो. नातई बालक बोबडा भुली, का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करूनी माऊली रिझे देवी. तसा हा आपणच घडवलेला अभ्यास आणि आमची ही चिंतन सेवा स्वामीजी आपण गोड मानून घ्यावी हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना.
सत्भक्त अक्षय चिंतनातून अलिप्तपणामध्ये येणारे बरेच अडथळे दिसून येतात. आता सद्भक्त अक्षय गरवारे चौपदी सादर करेल.
स्वामी माधवनाथाय नमः। ॐ स्वामी मकरन्दनाथाय नमः। कोमलवाचा देरेरा विमलकरणी देरेरा प्रसंग ओळखी देरेरा धूर्त कळा मज देरेरा हितकारक ते देरेरा जन सुखकारक देरेरा अंतर पारखी देरेरा बहुजन मैत्री देरेरा विद्या वैभव देरेरा उदासीनता देरेरा मागोनेणे देरेरा मजन कैते देरेरा तुझी आवडी देरेरा दास म्हणे मज देरेरा संगीत गायन देरेरा आलाप गोडी देरेरा धात माता देरेरा अनेक धाटी देरेरा रस रसाळ मुद्रा देरेरा जाड कथा मज देरेरा दस्तकटाई देरेरा नृत्य कला मज देरेरा प्रबंध सरई देरेरा शब्द मनोहर देरेरा सावधपण मज देरा बहु पाठांतर देरेरा दास म्हणे रे सद्गुणधाम उत्तम गुण मज देरेरा पावन भिक्षा देरेरा दीन दयाळा देरेरा अभेद भक्ति देरेरा आत्मनिवेदन देरेरा तद्रुपता मज देरा अर्थारोहण देरेरा सज्जन संगति देरेरा अलिप्तपण मज देरेरा ब्रह्मानुभव देरेरा अनन्य सेवा देरेरा दास भणे मज दे रे राम।
अशा सुंदर व गोड प्रार्थनेनंतर काही आश्चर्यच नाही की भगवंताने रामदासांच्या प्रार्थनेला ओ दिली असेल की नाही। आता सद्भक्त उर्मिला रंजणे सज्जन संगतीवर आपले चिंतन व्यक्त करेल। उर्मिला ही एमकॉम आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो। नरदेहाची प्राप्ती होणं ही जशी भाग्याची गोष्ट आहे तशीच खूप दिवसांचं खूप जन्मांचं पुण्यगाठीशी असेल तरच संत चरणांचा संत संगतीचा लाभ होतो असं संत तुकाराम महाराज वरील अभंगातून सांगतात। संत संगतीचा लाभ ही भाग्याची गोष्ट आहे तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंची प्राप्ती त्यांची संगती ही परमभाग्याची गोष्ट म्हणावी लागेल। खरोखरच आयुष्यात संगतीला फार महत्व असतं। संगतीचा परिणाम हा विनाशायास आणि बराचसा नकळत होत असतो। ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन शिकवतात हे आपण पाहत असतो। जसं की आपण व्यावहारिक जगातील व्यक्तींशी त्या जशा आपल्याशी वागतात त्याप्रमाणे आपण वर्तन करतो तर केंद्रातील वातावरणात आल्यावर मात्र नकळतपणे आपल्या वागण्यात प्रेम आदर आपुलकी निर्माण होते। म्हणजेच आपण ज्या व्यक्तींच्या संगतीत राहू त्याचा नकळतपणे आपल्यावर परिणाम हा होतोच। म्हणूनच समर्थांसारखे महान संत देखील मोठ्या आर्ततेनं प्रभू रामरायाकडे सज्जन संगती दे रे रामा अलिप्तपण मज दे रे रामा अशी प्रार्थना करतात। सज्जन संगती म्हणजे एखाद्या ठिकाणची शुभ प्रवृत्ती शुभ चर्चा तसेच शुभ संवादशीलता जिथे परमात्म्याला जाणण्यासाठी बुद्धी उत्सुक होते मनाचे मनपण विरून जाते देहाभिमान क्षीण व्हायला लागतो परमात्म्याशी एकरूपता साधायला मदत करते ती सज्जन संगती हो। मग ती सद्ग्रंथांचं वाचन असो साधकांची संगती असो सद्गुरूंच्या सगुण देहाचा सहवास असो किंवा सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण ठेवून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न असो कथा संकीर्तन प्रवचन भावपूर्ण अभंग गायन ही देखील सत्संगती होऊ शकते। आपण स्वामीजींच्या प्रवचनांना नियमितपणे सातत्याने येतो ही देखील सज्जन संगती आहे। पण फक्त शरीरानं इथे उपस्थित राहणं किंवा सवयीप्रमाणे प्रवचनाला उपस्थित राहणं ही खरी सत्संगती होईल का तर नाही। आपण इथे किती दिवस किती वर्ष सातत्यानं उपस्थित राहतो याला महत्व नाही तर स्वामीजी इथे काय सांगतात त्यातील आपण किती ऐकतो आणि ते ऐकून त्याचं स्मरण ठेवून त्याप्रमाणे आपण किती आचरणात आणतो जे आचरणात आणतो माझ्या मते हीच खरी सत्संगती आहे। यावरून नुकताच घडलेला एक प्रसंग सांगावासा वाटतो। काही दिवसांपूर्वी घरातील काही व्यक्ती काही कारणांमुळे माझ्यावर रागावल्या मला खूप वाईट वाटलं रडूही आलं मग थोड्या वेळानं मी अंतर्मुख झाले आणि गुरुवारचा सत्संग आठवला। मी जर देह मन बुद्धी नसून आत्मा आहे तर हा घडलेला प्रसंग या देहाशी संबंधित आहे या देहाला दुःख झालंय या देहापासून वेगळं असं माझं आत्मतत्व आहे आणि आनंद हे आत्मतत्वाचं स्वरूप आहे। घडलेल्या या छोट्याशा प्रसंगात देखील बोधाच्या अंगानं तुमच्या सत्संगात राहण्याचा प्रयत्न केला गेला स्वामीजी। गीतेमधील कर्मयोग सांगताना तुमच्या मुखारविंदातून श्रवणात आलं होतं दैनंदिन व्यवहारात आपल्या वाट्याला आलेली विहित कर्म हे कंटाळा न करता कर्तव्य भावनेनं उत्साहानं प्रेमानं करावीत मग त्या कर्मांच्या फळाबाबत मात्र अनासक्त राहावं त्याप्रमाणे रोजच्या कर्मामध्ये वरील विचारांचं स्मरण ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि रात्री झोपताना जेव्हा दिवसभराचा आढावा घेतला जातो तेव्हा मात्र लक्षात आलं की बऱ्याच वेळा सहज स्मरण ठेवलं जातं तर काही वेळेस ते जमतही नाही पण जमलं नाही म्हणून निराश न होता प्रयत्न करणं मात्र आम्ही सोडत नाही। स्वामीजी तुम्हाला अपेक्षित जो श्रवणाधिष्ठित साधनाधिष्ठित परमार्थ आहे तो परमार्थ स्वतःमध्ये रुजवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। बोधाच्या अंगानं तुमच्या विचारांच्या अंगानं तुमच्या सत्संगतीत राहण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। आपल्या आयुष्यात जसे सुखाचे आनंदाचे क्षण येतात तसे दुःखाचे देखील प्रसंग येतात. काही महिन्यांपूर्वीच माझ्या भावाचा अचानक मृत्यू झाला. आपल्या अगदी जवळची जीवा भावाची व्यक्ती जेव्हा आपल्यामधून जाते तेव्हा सर्वस्व हरवल्यासारखं वाटतं. मनाला एक प्रकारची उदासीनता येते. जीवन अगदी नकोसं वाटतं. पण त्या प्रसंगात देखील स्वामीजी तुमचा सहवास होता. तुमच्या बोधाचं, तुमच्या विचारांचं, तुमच्या सत्संगतीचं स्मरण तुमच्याच कृपेमुळे राहिलं म्हणून आज आमचं कुटुंब त्या प्रसंगातून सावरत आहे. अशा या दुःखद प्रसंगांमुळे कधी कधी भगवंतावरचा, सद्गुरूंवरचा विश्वास उडून जातो. आणि स्वामीजी तुम्ही नेहमी सांगता, परमार्थात काही मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं जास्त कठीण आहे. आपण परमार्थात जे मिळवतो ते टिकवण्यासाठी सातत्याने संत संगती, सज्जन संगतीमध्ये राहणं आवश्यक आहे. साधना करत असताना मी साधना करतो किंवा करते असा अहंकार नकळतपणे निर्माण होऊ शकतो. मी श्रवणाला स्वामीजींकडे जाते किंवा जातो याचा देखील अहंकार निर्माण होऊ शकतो. मी स्वामीजींची अनुग्रहत आहे म्हणजे मी इतरांपेक्षा कोणीतरी वेगळी आहे ही वृत्ती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपली परमार्थाची वाटचाल चुकीच्या दिशेने होऊ नये म्हणून भगवंताकडे नेहमी सज्जन संगतीची प्रार्थना असावी. कारण देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे शाश्वत तत्व जर समजून घ्यायचे असेल तर सत्संग हाच पर्याय आहे. कारण सत्संगातून, सज्जन संगतीतूनच सत्य स्वरूपाची ओळख पटते. प्रार्थना आपण रोजच करत असतो पण त्यामध्ये अंतःकरणाची आर्तता असावी. कधी कधी कुंद ढगाळ हवामान असते, आभाळ भरून आलेले असते, पाऊस पडेल की नाही अशी स्थिती असते. अशा वेळेस तो मोर कशी तीव्र हृदय पिळवटून टाकणारी साथ घालतो तशी कळकळीची व्याकुळतेची प्रार्थना भगवंताला करावी. ती त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचते. कित्येक वेळा साधकाच्या जीवनात उदासीनता येते. आकस्मिकरित्या एखादा धक्का पचवावा लागतो. जीवनाची क्षणभंगुरता लक्षात येते. आपल्या हातून काही चुका होत असतात. कधी प्रतिकूल परिस्थिती असते. या सर्वांमुळे नैराश्य येते आणि त्याची कारणे देखील सापडत नाहीत. तेव्हा आपल्या साधनेचा नक्की काय उपयोग असे साधकाला वाटण्याची शक्यता असते. अशावेळी जेव्हा आर्त भावानं प्रार्थनेतून सज्जन संगती मागितली जाते ती उपयोगी पडते. कारण संतसंगतीमुळेच आपण देहबुद्धीकडून देवबुद्धीकडे वळतो. संतसंगतीच जीवाला उद्धरू शकते तर संतसंगतीच्या अभावामुळेच जीव अधोगतीकडे जाऊ शकतो. म्हणूनच स्वामीजी तुमच्या चरणी आम्हा सर्वांची कळकळीची प्रार्थना आहे. हे स्वामी राया, हे सद्गुरु माऊली, भगवंताने जेवढे श्वास दिले आहेत त्या प्रत्येक श्वासामध्ये तुमचं स्मरण असावं. भगवंताने दिलेली ही सुंदर काया तुमच्या सेवेत समर्पित असावी. चित्तामध्ये अखंड तुमचं अनुसंधान असावं. या आत्मबोधाच्या वाटेवरून चालताना या हृदय मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त तुमचेच अधिष्ठान असावे. तुमच्या सगुण देहाची, तुमच्या बोधाची, तुमच्या विचारांची अखंड संतसंगती आम्हाला लाभावी. या संतसंगतीतच अखेर तुमच्या चरणांशी ही शिष्यरूपी ज्योत एकरूप होऊन जावे. हरिओम.
सद्भक्त उर्मिलाच्या चिंतनातून साधक संत या संगतीचं व त्यातून आचरणाचं महत्व प्रकर्षाने जाणवतं. आता सद्भक्त अवधूत गोखले अनन्य सेवा या विषयावर आपले चिंतन व्यक्त करेल. अवधूत हा चार्टर्ड अकाउंटंट असून त्याची स्वतःची प्रॅक्टिस आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. प्रार्थना या विषयाअंतर्गत ज्या चौपदीचा आपण अभ्यास करतो आहोत त्यामध्ये समर्थ प्रभू श्री रामचंद्रांकडे मागणं मागत आहेत, अनन्य सेवा दे रे राम. प्रार्थना म्हणजे भक्तांनी भगवंताकडे, सद्गुरूंकडे अतिशय कळकळीनं मागितलेलं मागणं. हे मागणं म्हणजे याचना नव्हे. आपल्या शिष्यांनी परिणत व्हावं आणि ह्याच जन्मात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं अशी सद्गुरूंची स्वाभाविक इच्छा असते. स्वामीजींच्या ह्याच इच्छापूर्तीसाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. जिथे आपले प्रयत्न थिटे पडतात तिथे प्रार्थना कामाला येते, किंबहुना तिथेच प्रार्थना सुरू होते। अनन्य सेवा या विषयावर बोलायचं आहे असं कळल्यावर सर्वप्रथम या विषयाचा अभ्यास घडणं महत्वाचं आहे असं लक्षात आलं। त्यामुळे मी जे बोलेन ते चिंतन किंवा मनोगत नसून आत्मपरीक्षण आहे। या विषयाला अनुसरून जेव्हा स्वतःचा झाडा घेतला गेला त्यावेळेला अनेक ठिकाणी आपण चुकतो आणि कधी अनावधानाने तर कधी जाणून बुजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो असं लक्षात आलं। पण ह्या अभ्यासामुळे सुधारणेची संधी नक्कीच निर्माण झाली। मी केंद्रात यायला लागलो ते सेवेतल्या सहभागामुळे। पूजनीय स्वामी माधवनाथांच्या ऑडिओ कॅसेट्सचं MP3 फाईल्समध्ये कन्व्हर्जन करण्याचा एक उपक्रम चालू होता। मला त्यावेळेला 10वीची सुट्टी होती, त्यामुळे 2-3 महिने निवांत उशिरापर्यंत झोपता येईल असं मी ठरवलेलं होतं। त्याच वेळेला जयमावशींनी मला सांगितलं की सकाळी 7 ते 9 या वेळात माया अपार्टमेंटला येऊन तू हे काम कर। मला जमणार नाही असं सांगायला माझ्याकडे कुठलंच सबळ कारण नसल्यामुळे मी हो म्हणालो। त्यानंतर लगेच विलास काका मला म्हणाले की संध्याकाळी अध्यात्ममंगल धामला येत जा, तिथं सेवेला तुमच्यासारख्या तरुण मुलांची गरज असते। इथंही हो म्हणण्यापलीकडे माझ्याकडे काही इलाज नव्हता। अर्थातच या सर्व सेवा माझ्याकडून अत्यंत यांत्रिकतेने होत होत्या। सेवेच्या मागचा भाव वगैरे या सगळ्या गोष्टींपासून मी फार लांब होतो, पण यामुळे माझी केंद्रातली नियमितता वाढली आणि सेवेचा एक निश्चित संस्कार माझ्या मनावर होत गेला। जिथे कुठे सेवा असेल तिथे जडजडून काम करण्याची एक स्वाभाविक इच्छा मनात निर्माण व्हायला लागली। कुठलीही सेवा सर्वोत्तम पद्धतीनं कशी करता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामीजी। केंद्राच्या कार्याची बसवलेली उत्तम घडी हे त्याचं उदाहरण आहे। आपल्याला झेपतील इतपत सेवेच्या संधी त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामध्ये काळानुरूप आवश्यकते बदल पण केलेले आहेत। सेवा करताना आपल्याला कुठले कष्ट पडू नयेत फार याची फार काळजी घेतली जाते। सेवेचा ताण येऊन त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर, पर्यायाने आपल्या नोकरी व्यवसायावर आणि साधनेवर होऊ नये असं स्वामीजींचं सांगणं असतं। पण सेवेचा घाम गाळण्याशी काही संबंध नसून त्यातून आपल्या अहंकाराची छाटणी होणं हे जास्त महत्वाचं आहे असं स्वामीजींच्या प्रवचनातून हळूहळू कळायला लागलं। सेवेचा दुसरा महत्वाचा फायदा मला जाणवला तो म्हणजे सेवेच्या माध्यमातून सद्गुरूंच्या कार्याप्रती आपली निष्ठा तपासून बघण्याची संधी मिळते। केंद्र अथवा सेवेच्या वेळात करण्यासारख्या अनेक गोष्टी आपल्यासमोर असतात, पण त्या सगळ्या बाजूला सारून आपण केंद्रात अथवा सेवेला येऊ शकतो का ही एक प्रकारची निष्ठा। आपण केंद्रात नेहमी बघतो, केंद्र आणि त्याआधीच्या सेवा या ठरलेल्या वेळी चालू होतात। वर्षानुवर्ष या गोष्टी अखंडितपणे चालू राहणं ही सद्गुरू कार्यावरची निष्ठा आहे। आपण कुठल्या तरी एका विशिष्ट मनस्थितीमध्ये एखादी गोष्ट करू असं म्हणतो, पण कालांतराने आपण ती गोष्ट करू शकत नाही कारण आपली मनस्थिती बदलते। त्यामुळे जी गोष्ट ठरवलेली असते त्या व्यतिरिक्त दुसरीच गोष्ट करावी असं आपल्याला वाटायला लागतं आणि इथेच निष्ठेची खरी परीक्षा असते। वर्षानुवर्ष एखादी सेवा करणं हे किती कठीण आहे याची जाणीव होते आहे। अशी सेवा करणाऱ्या व्यक्ती ज्या वेळेला केंद्रात पाहतो तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर दुणावतो। निष्ठा ही रोज आजमावण्याची गोष्ट आहे। रोज रोज त्या कसोटीवर आपल्याला खरं उतरावं लागणार हे निश्चित। कालची माझी निष्ठा आणि आजची माझी निष्ठा ह्यात रोज फरक जाणवतो। कधी मला खूप सेवा करावीशी वाटते तर कधी फक्त साधना करावी असं वाटतं। या सर्व गोष्टी मनाशी निगडीत असल्याने दैनंदिन कर्मांचा त्यावर स्वाभाविक परिणाम होतो। ज्यावेळी मी उद्विग्न होतो त्याचा थेट परिणाम माझ्या साधनेवर होतो। त्यावेळी हे लक्षात येत नाही की मी जी साधना करतो ती एक प्रकारे सद्गुरूंची सेवाच आहे। जर साधनेमध्ये अनन्यतेचा स्पर्श होत नसेल तर सेवेमध्ये अनन्यता अनुभवता येणं अशक्यच आहे। ज्यावेळी मला स्वामीजींनी अनुग्रह दिला त्यावेळी आत्मनिवेदन प्राप्त करण्यासाठी त्यांनी मला सज्ज केलं। आत्मनिवेदन प्राप्त करता येतं हा विश्वास दिला आणि आत्मनिवेदन हेच माझ्या आयुष्याचं ध्येय असावं अशी अपेक्षा व्यक्त केली। हे लक्षात राहतं, पण त्याला प्रतिसाद म्हणून आपल्याच कृपेने मी तिथपर्यंत पोहोचेन असं त्यांना दिलेलं वचन मात्र मी विसरतो। आता लक्षात येतंय की सेवा आणि साधना या एकमेकांना पूरक अशा गोष्टी आहेत. परमार्थाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेवाच आपल्याला तारून नेते. त्यामुळे सेवा ही फक्त स्वामीजींसमोर करण्याची गोष्ट नसून उत्तम सेवा घडण्यासाठी दैनंदिन कर्मदेखील उत्तम पद्धतीनं घडणं गरजेचं आहे. साधनेसाठी आवश्यक असलेले सर्व प्री रिक्विझिट्स हे सेवेसाठी अत्यावश्यक आहेत. केंद्र ही खऱ्या अर्थाने परमार्थाची कार्यशाळा आहे. इथं स्वतःवर हर तऱ्हेचे प्रयोग करण्याची आपल्याला मुभा आहे. स्वतःची उन्नती करून घेण्याची संधी आहे. सेवा करत असताना स्वतःबद्दलच्या काही गोष्टी खटकतात. आपण इतकं उंचीवरचं स्वामीजींकडून ऐकतो पण आपल्यात सुधारणा होत नाही याची खंत वाटते. कधीकधी एखादं काम आपण का करायचं असा विचार मनात येतो. आपल्याला नेमून दिलेलं काम व्यवस्थित करावं इतका मर्यादित विचार काही वेळेला होतो. त्यावेळी स्वामीजींनी तर आपला अंगीकार केला आहे पण आपण अजूनही त्यांचा पूर्णपणे स्वीकार केलेला नाही असं वाटतं. मिळणाऱ्या सेवेचा आपण अजूनही काम इतकाच विचार करतो आहोत याचं वाईट वाटतं. तसंच सेवा करताना वेगवेगळ्या लोकांशी संबंध येतो. प्रकृती आली की संघर्ष आलाच. या न्यायानी थोडे बहुत संघर्ष होतात. प्रत्येक जण स्वामीजींची उत्तम पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो पण एखादी गोष्ट आपण करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं केली की ते आपल्याला चालत नाही असं लक्षात येतं. अहंकार हा सेवेमध्ये फार मोठा अडथळा बनून उभा राहतो. स्वामीजींकडून घडणाऱ्या श्रवणातून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. कधी यश येतं तर कधी अपयश, पण प्रयत्न मात्र चालू आहे. एखाद्या सेवेवर आपलाच हक्क आहे असंही कधी वाटतं. हे तर मी एका प्रकारचं पाप समजतो पण सेवेशी जी एक अटॅचमेंट निर्माण होते त्यातून असं वाटतं. ही गोष्ट चुकीची आहे असं जाणवतं. आपल्या अहंकाराला फार मोठा धक्का बसतो आहे असं लक्षात येतं. एखाद्या ठिकाणी आपण नसू तर आपलं अस्तित्व काय हा देखील अगदी क्वचित मनात आलेला विचार. या गोष्टीवर मात्र मला अद्यापही योग्य तो उपचार करता आलेला नाही. अनन्यतेच्या ह्या सगळ्या पायऱ्या आहेत असं वाटतं. स्वामीजींचं त्यांच्या सद्गुरूंवर अतीव प्रेम आहे हे आपण बघतो. सद्गुरू तत्वाशी एकरूप होऊन ते सद्गुरूंचं कार्य पुढे नेत आहेत. मी मात्र त्यांच्या 10% देखील प्रेम स्वामीजींवर करू शकत नाही. त्यामुळेच की काय ती तळमळ अजूनही निर्माण होत नाही. स्वतःशी रोजचा झगडा चालू आहे. स्वामीजी आपण पाठीशी आहातच. आम्ही दरवेळेला आपल्याकडे काही ना काही मागणं मागतो. आपण द्याल हा विश्वास आहे पण देता हा अनुभव आहे. आपल्याशिवाय आम्ही मागायचं तरी कोणाकडे? आपल्याशिवाय आम्हाला आहेच तरी कोण? स्वामीजी आपणच आमच्या जीवनाचे सूत्रधार व्हा, नवे आमच्या जीवनाचं सूत्रच आपण व्हा, हीच आपल्या चरणी प्रार्थना.
सद्भक्त अवधूतच्या चिंतनातून सेवेच्या वेळचा भाव व त्यामागील विचार कसा असावा, त्याचा सद्गुरू निष्ठेशी संबंध आणि साधना व सेवा यांचा मेळ कसा घालावा हे दिसून येतं. अशा प्रकारे प्रार्थना, सावधपणा, अलिप्तपणा, सज्जन संगती, अनन्य सेवा या विषयांवर आम्ही चौपदीच्या आधारे अभ्यास करायचा प्रयत्न केला. बरेच काही लक्षात आले. कुठे चुकतो आहोत, कुठे बदलायची गरज आहे, केंद्र व बाह्य जग यांच्यात प्रायोरिटीज कशा कराव्यात, या गुणांबाबत स्वामीजींचे वागणे कसे असते व आपल्यामध्ये अजून कितीतरी डेव्हलपमेंटचा स्कोप आहे असे वाटते. अजून खूप पल्ला गाठायचा आहे खरा, पण स्वामीजींच्या कृपेनेच ते शक्य होईल असा विश्वास आहे. आता आपण स्वामीजींना अशी प्रार्थना करूया की त्यांनी आम्हाला आपल्याला आशीर्वचन द्यावे. हरिओम. एक विनंती. 25 ते 35 वयोगटाचा एक डेटाबेस केंद्रात मेंटेन केला जातो. त्यामध्ये आपण मोबाईल्स आणि ईमेल्स सगळ्यांचे ठेवतो. त्याद्वारे आपण काही संदेश किंवा कार्यक्रमाची काही माहिती, सेवेसाठी लागणाऱ्या लोकांची गरज असेल तर ती माहिती आपण त्याद्वारे देतो. कोणी आजपर्यंत आपले नंबर्स किंवा ईमेल्स शेअर केले नसतील किंवा नंबर्स अथवा बदलले असतील तर ते सद्भक्त भार्गवी भालेराव व शुभांगी नवले यांच्याकडे द्यावेत. ते आज ग्रंथविक्रीच्या इथे मागच्या बाजूला असतील कार्यक्रमानंतर. हरिओम.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सात अठरा सात वीस या दरम्यान आशीर्वचन असं लिहिलेलं होतं परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ, आणि बरोबर तसा कार्यक्रम संपला. समर्थांनी लिहिलेल्या चौपदीवर आधारित असा हा कार्यक्रम होता. त्या चौपदीत समर्थांनी रामाजवळ प्रार्थना केलेली आहे. आमूचे कोळी रघुनाथ, रघुनाथे आमूचा परमार्थ, जो समर्थाचा ही समर्थ देवा सोडविता, त्याचे आम्ही सेवक जन, सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की. करी दुर्जनासा दुर्जनासी संहार, भक्तजनासी आधार, ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोनी जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. स्वतःच्या जीवनाचं वर्म ज्या ज्या ठिकाणी दासबोधात समर्थांनी सांगितलेलं आहे त्यापैकी हे एक ठिकाण आहे. अजून अशी काही ठिकाणं दासबोधात आहेत. अरे माझ्या जीवींचे गुज मी सांगेन म्हणितो तुझ, जरी अवधान देसी मज तरी आता येची क्षणी, असं समर्थ शिष्याला म्हणतात. शिष्य म्लान वदने बोले, धरिली सदृढ पाऊले, मग बोलो आरंभिले श्री गुरुदेवे. अहम ब्रह्मास्मी महावाक्य, येथीचा अर्थ अतर्क्य, तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे, आता हेची दृढीकरण व्हावया पाहिजे सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचित आता, असं प्रचिती सहित मी सांगतो आहे, असं समर्थांनी म्हटलं. माझे उपासनेचा बडीवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे, असं एका ठिकाणी ते म्हणतात. माझ्या उपासनेचा महिमा असा आहे की मी साचार म्हणजे आचारासकट ज्ञान सांगतो. माझ्या उपासनेनी मला तिथपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे, असं समर्थ म्हणतात. आणि या माझ्या बोलण्याला जर तुम्ही मिथ्या म्हणाल तर तुमचं उत्तर प्रभूला लागेल, मला नाही. ते प्रभूला तुम्ही मिथ्या म्हटल्यासारखं होईल, असं समर्थ म्हणतात. समर्थांची ही जी वचन आहेत ती वचन जी स्वतःच्या चरित्राविषयी किंवा लीला चरित्राविषयी असं समर्थांनी उद्देशून काढलेली आहेत, त्या वचनांबरोबरच ही जी चौपदी आहे या चौपदीतलं मागणं देखील त्यांनी आपल्या स्वतःकरताच मागितलेलं आहे. त्यांनी आपल्या स्वतःकरता जे मागितलेलं आहे ते आपल्यालाही उपयोगी असल्यामुळं सर्व खरं म्हणजे सर्व विश्वजनाकरता उपयोगी आहे. कारण त्याच्यामध्ये सगळं जीवन किंवा जीवनाची धन्यता साठवलेली आहे. कोमल वाचा वचने बोलावी करुणेची की आत्यंतिक प्रेमाची अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे असं समर्थ म्हणतात. जगामध्ये जगमित्र जिभेपाशी आहे सूत्र. जिभेपाशी सगळं काही सूत्र आहे. अरे म्हणता कारे येते ऐसे प्रत्यक्ष प्रत्यया येते डोळे झाकणी करावी ते काये निमित्त असं समर्थ म्हणतात. अरे कारे अहो जाहो हा प्रत्यक्ष व्यवहार आहे. कोमल वाचा कोमळ अंतःकरणाचं प्रतिबिंब वाचेमध्ये उमटतं. याच्यामध्ये अंतःकरणाचं प्रतिबिंब आहे. वाचा ही बाहेरची वस्तू आहे. तशा प्रकारचं जर अंतःकरण असेल तर आपोआप वाचा तशी होईल. उलट बाजूनी जर वाचा कोमळ ठेवायची झाली तर अंतःकरण देखील तसं मृदूच ठेवणं गरजेचं आहे तर कोमळ वाचा येईल. अशा प्रकारचं हे जे समर्थांचं मागणं आहे ते विविधांगी आहे. जेव्हा अक्षय गात होता तेव्हा ती सगळी चौपदी समोर नसल्यामुळं आणि ती चौपदी पाठ नसल्यामुळं त्याच्यात त्यांनी म्हटलंय बहु पाठांतर दे रे राम माझी ती पाठ नाहीये. ती वाचनात बऱ्याच वेळेला असते पण पाठांतरामध्ये नाहीये असं असल्यामुळं ते शब्द मी तेव्हा लिहून घेत होतो. बरं का तू जेव्हा गात होतास तेव्हा हेच जर माझं पाठ असतं तर मला असं लिहून ठेवण्याची गरज भासली नसती. पाठांतराचा इतका उपयोग होतो की एकदा स्वामीजींनी असं सांगितलेलं मी ऐकलं की पावसहून पुण्याला म्हणजे रत्नागिरी पुणे ही जी रातराणी एसटीची गाडी आहे त्या गाडीनी येत असताना त्यांना गाडीचा त्रास होत असे. थोडी उलटीची भावना किंवा कधी कधी गाडी लागतही असे. तर काहीतरी एक चाळा आपल्याला हवा म्हणून ते असं म्हणाले की मी ओव्या आठवायला सुरुवात केली. गाडी सुरू झाल्यानंतर हा उपक्रम सुरू ठेवला. आपल्यासारख्याने ॲव्होमिनची गोळी घेतली असती झोप लागली असती आपल्याला. ते म्हणाले की सगळ्या प्रवासामध्ये एक एक ओवी माझ्या समोर येत गेली आणि माझ्या असं लक्षात आलं की पुण्यात पोचेपर्यंत माझं पाठांतर मला मदत करत होतं. त्यांना जेव्हा ल्युरसी झालेली होती तेव्हा पडल्या तशी एवढी वाचनाची शक्ती नव्हती. पूर्णपणाने विश्रांती सांगितलेली होती. तर एक एक ज्ञानेश्वरीची ओवी डोळ्यासमोर आणायची आणि आपल्या जीवनाला लावून पाहायची. असं करताना माझा खूप सुखानी वेळ जात असे असं ते म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन ते असं म्हणतात की माझ्या असं लक्षात आलं की बरीच ज्ञानेश्वरी आपल्या अनुभवाची आहे अशा प्रकारचा विश्वास देखील या दुखण्यामध्ये मला वाटला. कोणतीही ओवी घ्यायची कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आपल्याही मुखातून तशा प्रकारचे कृष्ण विष्णू हरी गोविंद ही ओवी आपल्या अनुभवाची आहे असं ते म्हणत असत. आणि मधून अधून आत्मचर्चा ही गोष्ट देखील आपल्या अनुभवाची आहे. पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे कृपा आधी अवतरे शब्द पाठी. संतांचं कसं चालणं बोलणं असतं याचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन. स्वामीजी असं म्हणतात की स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर तर विशेष करून, पण त्याच्या आधीपासूनच मी असा अभ्यास करायला सुरुवात केली. कोणी व्यक्ती येईल तर या देखील नंतर आपला स्नेह प्रथम त्या व्यक्तीला गाठेल, त्या व्यक्तीच्या लक्षात येईल आणि स्वागताकरता असलेले शब्द देखील मागून उमटतील, तिला मागून जाणवतील. कृपा आधी अवतरे शब्द पाठी ते असं म्हणत असत की स्वरूपानंदांच्या खोलीत गेल्यानंतर एकतर बाहेर व्यक्ती बसलेली असे आणि सेवेकरी एक एक व्यक्तीला आत त्यांच्या खोलीत पाठवत असे, तिचं दर्शन होऊन ती बाहेर गेली की स्वामीजींकडे कोण आलेलं आहे ते नाव दिलं जाई आणि मग ती व्यक्ती आत जाई. देसायांच्या घरात असलेल्या लागून पडवीला तिथे स्वामीजींची खोली होती. दारातून आत जाताना एक उत्सुकता असते की आपण संतांच्या भेटीला चाललेले आहोत, म्हणून व्यक्ती आत जाऊन पाहिल तोपर्यंत स्वामी स्वरूपानंदांची हात जोडून असलेली मूर्ती त्याला दिसत असे. याला विमल करणी असं म्हणायचं. या सगळ्या समर्थांच्या मागण्यामध्ये अवधूतनी निरूपण केलेली अनन्य सेवा ही मला देखील अवघडच वाटते. सर्व काळ मला अनन्य सेवा जमलेली आहे असं मलाही वाटत नाही. ही खूप कठीण गोष्ट आहे. अनन्य याची व्याख्या करत असताना अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता असं म्हटलेलं आहे. अन्य सर्व आश्रयांचा त्याग करणं याला अनन्यता असं म्हणतात. असं उदाहरण दिलं जातं की द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला प्रथम आपल्या पतींच्या समोर जाऊन उभी राहिली. ते खाली मान घालून बसलेले होते, दास झालेले होते. जुगार ही अशी गोष्ट आहे की शब्दामुळे मनुष्य दास होतो. एरवी चक्रवर्ती सम्राट असलेले लोक दास कसे असू शकतील, ज्यांच्या हातात शस्त्र होती, बाहुबळ होतं, सामर्थ्य होतं. केवळ शब्दामुळे दास, वचनामुळे दास, सगळं गेलं म्हणजे गेलं. पण जुगाराची ही गंमत आहे, भावनिक खेळ आहे. बेईमान खेळ आहे, पण शब्दाला मोठं महत्व आहे. त्यामुळं तिचे पती सगळे खाली मान घालून बसलेले होते. मग ती राजा धृतराष्ट्रासमोर जाऊन उभी राहिली, भीष्माचार्यांच्या समोर उभी राहिली, द्रोणाचार्यांच्या समोर उभी राहिली. सगळ्यांनी मानाखाली घातल्या. मग तिने आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा प्रतिकार केला. पण जेव्हा तोही संपला, आपली शक्ती सगळी संपली असं लक्षात आलं, तेव्हा तिने हात वर केले. जेव्हा सगळे आश्रय फोल ठरले, कुठलाही आश्रय कामाला येत नाही असं लक्षात आलं, तेव्हा तिने सगळ्या आश्रयांचा त्यागच केला. सगळ्या आश्रयांचा त्याग करून तिने तिचा सखा पाठीराखा कृष्णाला हाक मारली. कृष्ण तिचा सखा होता, कृष्ण देखील तिला सखी म्हणत होता. आता तोच आपलं रक्षण करेल, त्याच्याशिवाय आता आपण कोणावरही अवलंबून नाही अशा अनन्य भावाने अन्य सर्व आश्रयांचा त्याग केल्यानंतर निर्माण होते ती अनन्यता. अन्य सर्व सेवांचा, अन्य सर्व प्रयत्नांचा त्याग केल्यानंतर ज्यावर विसंबून राहायचं असं काही एक शिल्लक राहतं. त्या ठिकाणी विश्रांतीला जायचं आणि सेवा करायची, याला अनन्य सेवा असं म्हणतात. जी प्रार्थना आहे समर्थांनी केलेली, ती प्रार्थना ही श्रद्धेनी निर्माण झालेली. खरं म्हणजे जी व्यक्ती प्रार्थना करते त्याच्या अंतर्यामातून शक्ती पुरवणारी अशी घटना आहे. प्रार्थनेचं तंत्र असं आहे की सगळे स्वतःचे प्रयत्न, पूर्ण प्रयत्न लावल्यानंतर जिथं शक्ती कमी पडते तिथं प्रार्थनेचा अधिकार प्राप्त होतो. उगीचच आपला कोणीतरी देणार आहे म्हणून त्याला मागायचं ही प्रार्थना नाही. म्हणून भिकारी मागतो त्याला कोणी प्रार्थना म्हणत नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. प्रार्थना ही खूप आतून घडणारी अशी घटना आहे. पूर्ण प्रयत्नाच्या अंती प्रार्थना शक्य आहे, आधीच नाही. गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्री हरी धावत आहे उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी असं समर्थ म्हणतात. गजेंद्र मोक्षाचं जे उदाहरण आहे, पाण्यात मगरीनी पाय पकडल्यानंतर पकडल्या गजेंद्राने हाक नाही मारली, आधी स्वतःचे सगळे प्रयत्न केले, पण जेव्हा आपली सुटका होत नाही असं लक्षात आलं तेव्हा त्याने हाक मारली. एक शब्द आहे विश्वास, एक शब्द आहे निष्ठा आणि एक शब्द आहे श्रद्धा. तसंही म्हटलं तर विश्वास, निष्ठा, श्रद्धा हे साधारण सारख्याच अर्थाचे शब्द आहेत. तरी देखील श्रद्धा ही गोष्ट काही आगळीच आहे. निष्ठा अथवा विश्वास या थोड्या वेगळ्याच गोष्टी आहेत. व्यक्तीवर श्रद्धा, व्यक्तीवर विश्वास, रूढी परंपरा, रूढी परंपरांवर श्रद्धा, रूढी परंपरांवर निष्ठा, नैष्ठिक आचरण, आचरण असा शब्द आहे. धर्माचं आचरण हे नैष्ठिक आचरणच म्हटलेलं आहे, अत्यंत निष्ठापूर्वक करण्याचं आचरण. त्याला श्रद्धेची जोड अवश्य असावी, पण त्याच्यात निष्ठा जास्त बसते. श्रद्धा हा जरा त्याच्याही पलीकडचा जाणारा असाच भाग आहे. विश्वासापेक्षाही अधिक, निष्ठेपेक्षाही अधिक अशी श्रद्धा असते. सम्यक श्रद्धा ही तर नेहमी मनाच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे काहीतरी आहे. मन सर्वस्व नाहीये, उलट मन हे अशांतीला कारण आहे. तुमचे विचार अशांतीला कारण असतात, विचाररहितता शांतीला कारण असतात. म्हणून मनाच्या पलीकडे जाणं, मन रहित होणं हे झाल्यानंतर जे शिल्लक राहतं, मन संपल्यावर देखील मन नाही किंवा विचार नाहीत हे समजणारा तिथे असतो. विचार जरी संपले, मनरहितता आली तरी देखील मनरहितता प्राप्त झाली हे समजणारा तिथे असतो. तर्काचंही असंच आहे. तर्क हा व्यावहारिक गोष्टींच्या संदर्भात होतो. परमात्म्याच्या बाबत तर्क अगदीच काही काम करत नाही. म्हणून तर्काच्या पलीकडे किंवा तर्क जिथं संपतो, तर्क शून्यता प्राप्त होते, तिथं जी वस्तू काम करते त्याला श्रद्धा असं म्हणतात. म्हणून भगवंतांनी श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्परहा संयतेंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति असं म्हटलेलं आहे. प्रार्थनेचा संबंध कुठं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. जर श्रद्धा असेल तर ज्ञान असेल, पण ही श्रद्धा मनाच्या पलीकडून, तर्काच्याही पलीकडून आपलं जे व्यक्तित्व आहे म्हणजे मन बुद्धी इत्यादी, देह इंद्रिय इत्यादी, त्याच्याही पलीकडून अशी श्रद्धा असते. मनाने ठेवला जातो तो विश्वास अथवा निष्ठा, इथपर्यंत मनबुद्धीचं काम आहे. म्हणून माझा स्वामीजींवर विश्वास होता की निष्ठा होती की श्रद्धा होती, श्रद्धा होती. विश्वासाच्याही पलीकडं, निष्ठेच्याही पलीकडं ज्या ठिकाणी मनच नसतं, ज्या ठिकाणी तर्क नसतो, या पंढरीनाथांच्या ठिकाणी तुमचा विश्वास आहे की निष्ठा आहे की श्रद्धा आहे, श्रद्धा आहे. ही मूर्ती म्हटलं तर दगडाची आहे, पण माझ्या श्रद्धेने ती चैतन्य मात्र झाली. या मूर्तीच्या आत परमात्म्याचं ज्ञान साठवलेलं आहे अशी श्रद्धा माझी आहे. ती श्रद्धा मला, माझ्या मनाला अधिक विचार करू देत नाही, माझा तर्क थांबवते, मलाच स्वतःला मनापलीकडे आणि तर्कापलीकडे घेऊन जाते. असं घेऊन गेल्यामुळं माझ्या अंतर्यामी काहीतरी घडतं. जर काही होत असेल तर माझ्या आत घडायला सुरुवात होते. म्हणून या मूर्तीच्या आत, म्हणजे माझ्या देहमूर्तीच्या आत असणारं जे चैतन्य आहे, तिथपर्यंत मी जाऊन पोहोचतो. मला माझ्या आत असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान होतं केवळ श्रद्धेमुळं, अगदी सगुणावर देखील श्रद्धा ठेवून, आणि त्या दृष्टीने त्या मूर्तीकडे पाहिलं नाही दगडच आहे असं म्हटलं तर काहीच फरक पडत नाही. पण मी शांतीला प्राप्त होत नाही, मी समाधानाला प्राप्त होत नाही हे निश्चित. पण श्रद्धेने आपण परमात्म ज्ञानापर्यंत जातो, त्याची खूण म्हणजे आपल्याला शांती प्राप्त होते. श्रद्धेने ज्ञान, ज्ञानाने शांती, ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय शांती नाही. तरी वैराग्याची गोंधळूक, योगाभ्यासाचे वार्धक्य, ज्ञानाचीही परिपाक दशा जेगा ते शांती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. अशा प्रकारची शांती देण्याची शक्ती ही श्रद्धेमध्ये आहे, म्हणून श्रद्धापूर्वक केलेल्या प्रार्थनेमध्ये आहे. म्हणून सत्संगती जी आहे, संतांची संगत, त्या सत्संगतीला दोन आयाम आहेत. एक म्हणजे त्यांच्या देहाची संगत, त्यांचा देह ही फार सुखकारक असतो. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. त्यांच्या अवतीभोवती जरा वेगळी हवा असते. जो कोणी ज्ञानबोधी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी असे ते असतात. अशा संतांच्या देहाच्या संगतीचा विलक्षण परिणाम प्रभाव मनावर पडल्याखेरीज राहत नाही. त्यामुळे जर काही होत असेल तर आपला देह सुखावतो, आपलं मन सुखावतं, आपली बुद्धी देखील सुखावते. असं सुख प्राप्त होणं ही परमार्थाची सुरुवात धरा. आणि मगाशी मी सांगितलं त्या न्यायाने या मूर्तीच्या आत असणारा जसा परमात्म भाव श्रद्धेनी, तसा संतांच्याही आत नेहमीच वास करणारा परमात्म भाव हळूहळू आपल्या अंतर्यामी दृढ व्हायला सुरुवात होते. तेव्हा आपल्या अविनाश रूपाची आपल्याला ओळख पटायला लागते. संतांचं जे अंतर्याम आहे त्याच्याबरोबर आपलं अंतर्याम जशा तारा लागतात, मी मध्यंतरी असं वाचलं तर की उत्तम एकसारखे लावलेले जर तंबोरे असतील, एकसारखे लावलेले, एक तंबोरा तसाच दुसरा तसाच तिसरा, असे जरी 5-10 तंबोरे लावलेले असतील तरी देखील, आणि एका तंबोऱ्याच्या तारा छेडल्या तर सर्व तंबोरे वाजतात असं भास होतो किंवा ते तसे वाजू लागतात. आपले इथे येणारे एक साधक तळेगावहून यायचे, ते पंडित मल्लिकार्जुन मनसुरांकडे गाणं शिकायला जायचे. तर ते म्हणायचे की त्यांचा सा आणि तंबोऱ्याचा सा हा इतका जुळून ते घ्यायचे की कधी कधी ते गात नसताना देखील त्यांचा आवाज ऐकू येतोय की काय असं वाटायचं, किंवा ते गात असताना क्वचित तंबोरा थांबला असेल तरी तंबोराही वाजतोय असं वाटायचं. असा अशा प्रकारचा चमत्कार जसा गाण्याच्या संगीताच्या क्षेत्रात घडतो तसा व्यक्ती आणि व्यक्तीबरोबर घडतो. संतांच्या अंतर्यामाबरोबर आपलं अंतर्याम जुळून येतं, याच्याकरता प्रार्थना मदत करते. या ज्या गोष्टी समर्थांनी मागितल्यात या अशा श्रद्धायुक्त अंतःकरणातून परिसंतान सवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी अशा भावनेनी जो राहील आणि निरीच्छ निष्काम निस्पृह होऊन केवळ अंतरीच्या सुखाकरता त्यांच्या सानिध्यात जाईल अशा व्यक्तीला या प्रार्थनेमध्ये जे म्हटलेलं आहे तर ते जे मागितलेलं आहे ते मागणं हे सहज त्याच्या प्रकृतीमध्ये उतरेल. प्रार्थना यशस्वी होण्यासाठी म्हणून जितकं सखोल जायला पाहिजे तेवढं सखोल जायला शिकण्याचा मुद्दा आहे. जर तसं सखोल जाता आलं नाहीतर त्या प्रार्थनेला काही अर्थ नाही. मी सुद्धा अशी बऱ्याच वेळेला केली परीक्षा जवळ आल्यावर की आता बघून घ्या तुम्ही, मी केले तेच प्रश्न येवोत, मी ऑप्शनला टाकले ते न येवो. आणि मी हे ऑप्शनला टाकणं आणि प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून परीक्षा देणं याच्यात इतका पुढे गेलो बघता बघता की माझ्या शेवटच्या परीक्षेत बीकॉमच्या अकाउंट्स मध्ये 22 मार्काचा बॅलन्सशीटचा प्रश्न, 22 मार्काचा आता काय स्ट्रक्चर माहीत नाही मला, पण बँक बॅलन्सशीट अथवा इन्शुरन्स कंपनीचा बॅलन्सशीट असा असे. आणि एप्रिल मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये बँकेचा बॅलन्सशीट विचारायचे आणि ऑक्टोबर मध्ये इन्शुरन्स कंपनीचा बॅलन्सशीट विचारायचे. त्यामुळे हे नक्की की मार्च मध्ये आपण देतोय त्यामुळे इन्शुरन्स कंपनीचा बॅलन्सशीट विचारणार नाहीत. पण उद्या पेपर आणि आज दुपारी जो पेपर देऊन आलो त्याच्यानंतर जेव्हा अकाउंट्सचा विचार करायला लागलो तेव्हा मनात आलं की जर यावेळेला बदललं तर ज्याच्याविषयी काहीही माहिती नाहीये, कधीच केलं नाही, ही खात्री की हे येणार नाही, तेव्हा जी प्रार्थना घडते त्याला अर्थ नाही असं मी सांगतो. माझ्या नशिबाने परीक्षकांनी तोच ट्रेंड कायम ठेवला. अशा रीतीने अनेक गोष्टी ऑप्शनमध्ये टाकत टाकत आम्ही ग्रॅज्युएट होतो, आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. अशा प्रकारच्या ज्ञानाबद्दल मी बोलत नाहीये, पण अशा तारा जुळल्या की आतून शक्ती प्राप्त होते. असं म्हणतात की समग्रतेने शक्ती काम करते आणि अशी व्यक्ती ही स्वतः करता काही मागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की मागण्याची वास पाहे मुखाकडे, देव असा भक्ताच्या मुखाकडे पाहत असतो की यांनी काहीतरी मागावं आणि आपण याला द्यावं. चिंतिल्या रोकडे मनोगत, नुसतं चिंतन जरी केलं तरी देखील सर्व काही दिलं जाईल. तुकाराम महाराज म्हणतात माझी हिम्मत किंवा शहामत अशी आहे की तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. असे जे भक्त आहेत ते फक्त जीव भाव देवापाशी ठेवतात आणि काही मागत नाहीत. आणि जर मागितलं तर तुझा विसर पडू नये, तुझे गुण गाईन असं कर। मुक्ती धन संपदा काही नको, संत संग नेहमी दे। किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये, जे खळांची व्यंकटी सांडो स्वतः करता काही नाही, जगात जो वाकडेपणा आहे तर तो नाहीसा होवो, वक्रता नाहीशी होवो। त्या सगळ्यांना सत्कर्मामध्ये त्यांची बुद्धी रमो। सर्व भूत मात्र परस्परांमध्ये मैत्र भावाने राहोत, म्हणजे अद्वैत भावाने राहोत, अशा मग प्रार्थना निर्माण होतात। त्यामुळं समर्थांनी केलेल्या या प्रार्थनेतल्या काही प्रार्थना, काही मागणं हे जमवण्यासाठी आपण सगळेच, ते खूप दूरचं आहे, पण कोमल वाचा विमल करणी, प्रसंग ओळखी, धूर्त कळा मज देरे राम, काही एक धूर्तपणा निश्चित असावा, दुसऱ्याकडून फसू नये म्हणून धूर्तपणा असावा। नाहीतर साधारण परमार्थी मनुष्य म्हणजे डोक्यावर टोपी शेंडी बाहेर असं स्वामीजी मागं म्हणायचे, असा भोळा भाबडा कोणीही यावं फसवावं असा नसला पाहिजे। त्यांनी कोणाला फसू नये, पण आपण फसूही नये, दुसऱ्याची चाल ओळखता यावी, याकरता धूर्तपणा मला तू दे। हितकारक जे आहे, जनसुखकारक जे आहे, आपलं अंतर, आपले विकार, दुसऱ्याचं अंतर, हे सगळं त्याची पारख करण्याची क्षमता प्राप्त होते, हे करता करता ते आत्मनिवेदन भक्ती मागतात, अभेद भक्ती मागतात। मज विण तू मज दे रे राम, अहंकाराने मी नसावंच आणि फक्त तूच असावंस, असं काही तू दे, असं शेवटी शेवटी मागतात। या मागण्या करता आपली पूर्व तयारी कशी पाहिजे, आपण काय तयारी करून मग प्रार्थना करायला पाहिजे हे आपण लक्षात घेऊ। मी संघाचे एक मोठे प्रचारक होते नानाराव ढोबळे म्हणून, त्यांच्याकडे गेलो होतो मी आणि मधुराताई, आम्ही दोघं गेलो होतो। ते फार अत्यवस्थ होते, त्यांचा निरोप आला, त्यांनी आठवण काढली, हेच मला भाग्य वाटलं। दीनदयाळ हॉस्पिटलमध्ये ते होते, आम्ही गेलो सातच्या सुमाराला, आम्ही गेलो, त्यांचं काही चाललेलं होतं म्हणून आत निरोप पाठवायचाही संकोच वाटत होता। कोणीतरी बाहेर आलं आणि मग म्हटलं की एवढं फक्त सांगा नानांना, सांगितल्याबरोबर त्यांनी आत बोलवलं, इतक्या प्रेमानी जवळ घेतलं, ते म्हणजे हुंगत असत, तोंडावरून डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला, बसलो, थोडं आजारपणाबद्दल बोलले आणि अचानक त्यांचं लक्ष गेलं। 7:30 वाजलेले होते, संघाच्या प्रार्थनेची वेळ झाली। ते म्हणाले थांब जरा, बाहेर कोण आहे बघ, बाहेर दोन स्वयंसेवक त्यांच्या मदतीला दिलेले होते, ते आले, म्हणाले मला जरा उठून बसवा, उठून बसवलं त्यांना। त्यांनी संघाची प्रार्थना म्हटली तशाही अवस्थेमध्ये आणि म्हणाले हा तुझा कसा परमार्थाचा नियम आहे, ध्यानाचा नियम आहे, तसा हा माझा नियम आहे, म्हणाले मी हा सांभाळला। स्वामीजींकडे असाच गेलो होतो एकदा, गुरुवारचं केंद्र होतं, स्वामीजी येऊ शकत नव्हते, पॅरालिसिस झाला होता, काहीतरी बोलायचं होतं मला, सांगायचं होतं त्यांना। बरोबर 7:30 स्वामीजींनी ते बोलणं थांबवलं, त्यांच्या डाव्या हाताने माझा हात पकडला, म्हणाले थांब जरा आपण प्रार्थना म्हणू। झोपलेलेच होते, तशाच याच्यात प्रार्थना म्हटली। महात्माजी प्रार्थना करत असत, या प्रार्थनेचं वर्म जर आपण समजून घेतलं आधी प्रार्थनेचं वर्म प्रार्थनेतून जे मागणं आहे जे मागू ते मिळेल अशी प्रार्थनेची शक्ती आहे. पण ही प्रार्थना करण्यासाठी योग्य होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. ती योग्यता जर अंगी आली तर मग सामान्य आपल्याबाबत काही मागावंसं वाटणारच नाही. पण जे मागावंसं वाटेल त्यामुळे आपलं जीवन धन्य झाल्याखेरीज राहणार नाही. ऋचा तू खूप चांगलं बोललीस, तू खरं जे बोलली तीस ते मला आवडलं. मी इथं लिहून ठेवलं तर त्या त्या वेळेला विषय सांगण्याच्या याच्यात राहिलं, पण कोणतंही काम करायच्या आधी मी सोहम स्मरण करते असं ती म्हणते. आणि ते कर्म झाल्यावर नंतरही थोडं सोहम स्मरण, सोहमचे श्वास घेते. तसं डॉक्टर ही उपाधी आपल्याला नको. मी ती टाळण्याचा प्रयत्न करतो. उर्मिलाचं मी लिहून ठेवलेलं होतं की स्वामीजींच्या संगतीमध्ये आपण जातो आणि असे उदास का बरं होतो, असे उदास आपण व्हायला नको. आणि अवधूतच्या बोलण्यापासून तर मी सुरुवात केली. अनन्य सेवा, तुमच्या सर्वांचं बोलणं अतिशय चांगलं झालं. अद्वैतनी देखील उत्तम प्रास्ताविक केलं आणि सूत्र संचालन केलं. अक्षयचं चौपदी गायन आणि एकूण सगळा कार्यक्रम खूप चांगला झाला, मला आवडला. या प्रार्थनेचं वर्म परमार्थात असं आहे की कोणती एक साधना जमली की सगळ्या साधना जमतात. कोणत्याही एका बाजूनी जमवलं की ध्यान जमवलं तर मग नामही जमतं, नाम ही उन्मनीकडे घेऊन जातं, प्रार्थना ही उन्मनीकडे घेऊन जाते. रामकृष्ण नामी उन्मनी साधली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून हे जमवणं आपल्या अंतरंगतेवरच अवलंबून आहे. आणि या वयात, वय वर्ष 25 ते 35 या वयोगटात तुम्ही या गोष्टी जमवण्याचा करण्याचा संकल्प करता ही माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. ते तुम्हाला स्वामीजींच्या कृपेनी सगळं साध्य होवो, तुमचं जीवन हे उत्तमच घडो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.
श्रीराम काही